नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत निती आयोगाचे 10वे गव्हर्निंग काउन्सिल बसकेचे अध्यक्ष पदार आसतले. रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळान 2024-25 वित्तीय वर्सा केंद्र सरकारात 2,68,000 कोटी रुपया परस चड अतिरिक्त निधी हस्तांतरित करपाक मान्यताय दिल्या. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी काल गोयात नव्या जुवारी पुलाचेर उभारपी ऑब्झर्वेटरी टॉवराची बुन्याद घाली. भारतान पाकिस्तानाच्या विमानांखातीर हवाई क्षेत्र प्रतिबंध 23 जून मेरेन वाढयला. आणि भारताच्या नीरज चोपडान पोलंडात जानुस कुसोसिन्स्की मेमोरियल भालाफेक सर्तीत रुप्या पदक जिखला. आता पुराय खबरो. आयज नवी दिल्लीत नीती आयोगाचे 10वे गव्हर्निंग काउन्सिल बसकेचे अध्यक्ष पदार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आसतले. अंदूचो विषय विकसनशील भारता खातीर विकसित राज्य 2047 हो आसा. गव्हर्निंग काउन्सिल बसकेत 2047 मेरेन विकसित भारता खातीर विकसित राज्य ह्या दृष्टीकोनाचेर चर्चा जातली. 10व्या गव्हर्निंग काउन्सिल बसकेत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुखेलमंत्री आणि उपराज्यपाल, केंद्रीय मंत्री आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष वांगडी आणि सीईओ हाजीर असतले. हे बसकेत देशामुखार आशिल्ल्या उदरगतीच्या आव्हानांविषयी चर्चा करपाक आणि भारताक विकसित राष्ट्र करपाक राज्यांची भूमिका किती असा हाचेर एकमत करपाक एक आगळी माची मेळटली. उद्योजकतेक चालना दिवपा खातीर, कुशळटाय वाढोवपा खातीर आणि देशभरात शाश्वत रोजगार संधी निर्माण करपाचे उपायांचेरूय हे बसकेत चर्चा जातली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळान 2024-25 वित्तीय वर्सा केंद्र सरकाराक 2.68 लाख कोटी रुपया परस चड अतिरिक्त निधी हस्तांतरित करपाक मान्यताय दिल्या. मुंबईत आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हांच्या अध्यक्षतेखाला जाल्ले मंडळ बसकेत हो निर्णय घेतलो. मंडळान देशी आणि संसारीक अर्थिक परिस्थितीचो नियाळ घेतलो. आरबीआयच्या वर्सुकी अहवालाक आणि वर्षाच्या अर्थिक विवरणाक ह्या वेळार मान्यताय दिली. चालू अर्थिक आव्हानामधी अर्थिक स्थिती घटमूट करपाच्या हेतान आरबीआयन आता मेरेनचे केल्ले हे सगळ्यात चड लाभांश हस्तांतरण असा. आयफेल टॉवरा भशेन प्रेरणा घेऊन गोयात नव्या जुवारी पुलाचेर उभारपी ऑब्झर्वेटरी टॉवराच्या बुन्यादी फातर बसोवपाच्या कार्यावळीत केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी काल बुन्याद घाली. हे वेळार उलयतना तांणी सांगले की जुवारी पुलावेल्या ट्विन टॉवराचे स्वरूप आयफेल टॉवरा भशेन आसतले आणि तो 5 वर्सात पुराय जातलो. गोयात महामार्ग प्रकल्पांखातीर 33,000 कोटी रुपयांचे वाटप केला, जे राज्यांच्या वर्सुकी अर्थसंकल्पा परस चड असा असे मंत्री गडकरी हांनी म्हणा.
जसं पॅरिस मधलं एफएल टॉवर जसं जगात प्रसिद्ध आहे, तसं गोव्यातलं हे देखील भारतात नाही प्रमोदजी, हे जगात प्रसिद्ध झालं पाहिजे अशी स्ट्रक्चरल कन्स्ट्रक्शन मध्ये जे काय होते ते पूर्ण निर्णय घेऊन त्या प्रकारचं बांधकाम करण्यात आलं. तो खर्च आम्ही स्वतः एनएचएकडनं केला आणि मग मला एक दिवस प्रमोदजींनी सांगितलं की हे काम आम्हाला द्या. तिचाही भरपूर 2 लाख टुरिस्ट येतात आणि या ठिकाणी जी व्ह्युअर गॅलरी आणि ऑब्झर्वेटरी बनणार आहे, यामध्ये माझी एक छोटीशी विनंती आहे मुख्यमंत्र्यांना की गोव्यामध्ये खूप चांगले चांगले आर्किटेक्ट आहेत. आपण एक डिझाईन तयार केलेला आहे, तुम्ही एक स्पर्धा घ्या आणि त्यामध्ये गोव्याच्या आर्किटेक्ट पुरतच मर्यादित ठेवा. स्ट्रक्चर आपण उभं करू पण याच्या आतमधलं रेस्टॉरंट, व्ह्युअर गॅलरी, ऑब्झर्वेटरी याच्यामध्ये माझी विनंती आहे की गोव्या मुक्तीचा जो इतिहास आहे, लहानपणी मोहन दानडे पासून जगन्नाथराव जोशींपर्यंत अनेक लोकांनी, अनेक क्रांतिकारकांनी गोव्याला मुक्त करण्याकरता बलिदान केलं. गोव्याची आपली एक संस्कृती आहे, गोव्याचा इतिहास आहे आणि तो इतिहास भारताच्या याच्यामध्ये पोर्तुगीजांचाही पण इतिहास आहे आणि इतिहास हा ट्रान्सपरंट रीतीने येणाऱ्या सगळ्या इंटरनॅशनल लेवलवरच्या लोकांना कळला पाहिजे.
हे कार्यावळीक मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेठ तानवडे, येरादारी मंत्री मॉविन गुदिनो आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले. 270 कोटींच्या ह्या प्रकल्पांत रेस्टॉरंट, आर्ट गॅलरी आणि हेर सुविधा आसतल्यो. हाचो गोयच्या पर्यटकांक लाव जातलो. 460 कोटींचो दाबोळी विमानतळ रस्तो प्रकल्प जुलय 2026 मेरेन पुराय जातलो. बहुप्रतिक्षित मुंबय गोय महामार्ग जुनाच्या निमाणे मेरेन पुराय जातलो आणि 3-4 महिन्यांनी ताचे काम सुरू जातले. फोंडा ते भोमा रस्त्याची निविदा तयार झाल्या असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हांनी सांगले. पेडणे ते काणकोण मेरेन वॉटर टॅक्सी सुरू करपाचो प्रस्ताव असा असे ह्या वेळार उलयतना मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांनी सांगला. भारतान पाकिस्तानाच्या उड्डाणां खातीर नोटम म्हळ्यार नोटीस टू एअरमॅन फुडल्या म्हयन्याचे 23 मेरेन वाडयल्या. नागरी विमान मंत्रालयाच्या म्हणण्या प्रमाण पाकिस्तानात नोंद जाल्ल्या आनी लष्करी विमानांसयत पाकिस्तानी विमान कंपन्यांनी चलयल्ल्या मालकीच्या आनी भाड्यान घेतिल्ल्या विमानांक भारतीय हवाई क्षेत्रात मान्यताय ना. नवी दिल्लीत प्रसार माध्यमांकडेन उलयतना नागरी विमान मंत्री राममोहन नायडू किंजरापू हांणी सांगला की नोटम वाडयला आनी भारतान सध्याची स्थिती तिगोवन दवरल्या. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. ऑपरेशन सिंदूराचेर भारताच्या राजनैतिक संपर्काचो भाग म्हणून परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री हांणी 4 बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळांच्या वांगड्यांक हे विशीं म्हायती दिली. मिस्त्री हांणी काँग्रेस फुडारी शशी थरूर, भाजपा फुडारी रविशंकर प्रसाद, राष्ट्रवादी सपा फुडारी सुप्रिया सुळे आनी भाजपा फुडारी बैजयंत पांडा हांच्या फुडारपणाखाला आशिल्ल्या शिष्टमंडळाक हे विशीं म्हायती दिल्या. कालच्या संक्षिप्त म्हायती उपरांत काँग्रेसीचे खासदार शशी थरूर हांणी सांगले की भारताक 1989 वर्सा सावन शिमे पलतडीकडल्यान कितले भयानक आतंकवादाक तोंड दिवचे पडटा हाचे विशीं भारत सगळ्या भायल्या संवादकांक म्हायती दितलो. हे शिष्टमंडळ भारता वांगडा नेमके कितें घडटा आनी फुडारांत ह्या दहशतवादी हल्ल्यांक कसो फुडो करप हे स्पश्ट करतलो अशें तांणी सांगलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां 25 मे दिसा आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींतल्यान देशवासियांकडेन आपले विचार मांडटले. म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो हो 122वो भाग आसतलो. 21 जून दिसा आंतरराष्ट्रीय योग दीस 2025 मनोवपा खातीर लडाख युनियन टेरिटरी प्रशासनान लडाखाचो सगळ्यात व्हड सप्तकभर चलपी आंतरराष्ट्रीय योग आणि ध्यान महोत्सव 25-21 जून मेरेन मनोवपाचे निर्णय जाहीर केला. लडाखाची 7 सुरम्य आणि निश्चल सुवाती सयत पँगोंग तळे, शांती स्तूप, सिंधू घाट हांगा सिंधू न्हयेचे देगेर आणि नुब्रा देंगण ह्यो सुवाती योग सत्रां खातीर वेचून काढल्यात. 2025 वर्साच्या पोलंडातल्या चोर्जोवात जाल्लो जानुस कुसोसिनिस्की मेमोरियल सर्तीत भारताचो स्टार भालाफेकपटू निरज चोपडान रुप्या पदक मेळयला. 2 ऑलिंपिक पदक जिखपी ह्या खेळगड्यान आपल्या 6व्या आणि निमाण्या यत्नात आव्हानात्मक परिस्थितीत 84.14 मीटर भालाफेक नोंद केली. 2021 उपरांतचो हो ताचो सेगीत 22वो टॉप 2 फेरयेत समावेश आसा. जर्मनीचो जुलियन वेबर हाणें 86.12 मीटर भालाफेक करत भांगरा पदक जिखले, जाल्यार ग्रेनेडाचो एंडरसन पीटर्स हाणें 83.24 मीटर भालाफेक करत तिसरो क्रमांक मेळयलो. आयपीएल क्रिकेटात काल राती लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमात सनरायझर्स हैदराबादान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूक 42 धावड्यांनी हारयलो. जैता खातीर 232 धावड्यांचो फाटलाव करपी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 19.5 षटकांत 189 धावड्यो करून ऑलआउट जालो. भारतीय हवामान खात्यान आयज केरळ, दक्षिण कोकण, कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, गोंय आनी अस्तंत राजस्थान ह्या सुवातांनी व्हडा प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तायला आनी रेड अलर्ट जारी केला. तशेंच आयएमडीन तमिळनाडू, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार आनी आसामाच्या कांय वाठारांनी लेगीत व्हडा प्रमाणात पावस पडपाचो ऑरेंज अलर्ट जारी केला. फुडल्या 2-3 दिसांत केरळ, माहे आनी दर्यादेगेवेलो कर्नाटकात घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. मजगती फुडल्या 3-4 दिसांत मध्य महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल आनी तेलंगणा वाठारात लेगीत पाऊस पडटलो. दिल्लीत गडगड, जगला आनी वादळी वाऱ्यासयत कांय प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास आसा. फुडल्या 2 दिसांखातीर जम्मू आनी उदेंत राजस्थानाच्या एक्सुरे सुवातींनी उष्णतायेचे ल्हार पातळपाची शक्यताय आसा. तशेंच फाल्यां मेरेन वायव्य भारतात चडांत चड तापमान 2-4 अंश सेल्सियस मेरेन वाडटले. आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत निती आयोगाचे 10वे गव्हर्निंग काउन्सिल बसकेचे अध्यक्षपदार असतले. रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळान 2024-25 वित्तीय वर्षा केंद्र सरकाराक 2,68,000 कोटी रुपया परस अतिरिक्त निधी हस्तांतरित करपाक मान्यताय दिल्या. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी काल गोयात नव्या जुवारी पुलाचेर उबारपी ऑब्झर्वेटरी टॉवरची बुन्याद घाली. भारतान पाकिस्तानाच्या विमानांचेर हवाई क्षेत्र प्रतिबंध 23 जून मेरेन वाढयला आणि भारताच्या नीरज चोपडान पोलंडात जानुस कुसोसिनिस्की मेमोरियल भालाफेक सर्तीत रुप्या पदक जिखले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.